श्री गजाननाचं महात्म्य संकष्ट नाशन स्तोत्र लिहून नारद मुनींनी संस्कृतमध्ये वर्णन केलं आहे. पुढे श्रीधर स्वामींनी या स्तोत्राचा मराठीत अनुवाद केला. याच नाम महात्म्याचं हे गीतरूप.
ॐ श्री गणेशाय नमः. नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थ सिद्धये. ऐका मंडळी कथा सांगतो गणपती नामाची, ऐका मंडळी कथा सांगतो गणपती नामाची. वाणी ही नारद मुनींची, वाणी ही नारद मुनींची, वाणी ही नारद मुनींची. नाव पहिले वक्र तुंड, नाव पहिले वक्र तुंड, गजमुखास शोभे सोंड, श्री गणरायाची गणरायाची गणरायाची. गजमुखास शोभे सोंड श्री गणरायाची, गजमुखास शोभे सोंड श्री गणरायाची. तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष, तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष, सर्व सुख दुःखाला साक्ष, गणपती बाप्पाची
बाप्पाची बाप्पाची.
सर्व सुख दुःखाला साक्ष, गणपती बाप्पाची,
सर्व सुख दुःखाला साक्ष, गणपती बाप्पाची.
दूर करितो भय संकट, चिंता कशाची
कशाची कशाची,
दूर करितो भय संकट चिंता कशाची,
दूर करितो भय संकट चिंता कशाची।
नवसात्वे विघ्न राजेंद्र, नवसात्वे विघ्न राजेंद्र, गुण गाति देवगण इंद्र, गाथा शौर्याची
शौर्याची शौर्याची,
गुण गाति देवगण इंद्र, गाथा शौर्याची
गुण गाति देवगण इंद्र, गाथा शौर्याची। Ishwara Krupa Ganraya Ji,